चौथे पैरे सुबह के सुरतियां उपजे चाव तिन दरिया वासम दोस्ती मन मुख सच्चा नाव। धन गुरु नानक देव जी महाराज दा फरमान जो गहरे तल दे प्रभु चिंतन करन वाले ने विचारक ने दार्शक ने रात दे चौथे पैर उना दे अंदर उमंग पैदा हो जांदी है तरंग पैदा हो जांदी है। चौथे पैरे सुबह के सुरतियां उपजे चाव तिन दरिया वासों दोस्ती मन मुख सच्चा ना। उना दी दोस्ती इशनान नल हो जांदी है उना दे मन विच और उना दी रसना विच मुख विच परमात्मा दा नाम होंदा है सच नाम होंदा है। इस नाल वो अपने मन नाल संघर्ष करते ने। दरअसल परम पद की प्राप्ति मन नाल संघर्ष करके जितन तो बाद ही प्राप्त होंदी है। जो लोग ऐसा नहीं करते संघर्षमई बिरतियां विपरीत दिशा की ओर चल पैंदियां ने। जो इस समय तो लाभ नहीं उठाते और मन तो पार होके परमात्मा दे अस्थान ते नहीं पहुंचना चाहते तो बिरती दा प्रवाह जीवन शक्ति दा प्रवाह विपरीत दिशा दी ओर चल पैंदा है। ऐसे मनुख मन नाल संघर्ष ना करदे होए समाज नाल संघर्ष करन लग पैंदे ने कानून नाल संघर्ष करन लग पैंदे ने। संघर्ष करन दी बिरती ते मनुख दे अंदर है। समाज नाल संघर्ष करना है संसार नाल संघर्ष करना है अक्सर ऐसे लोगों नूं रात चाहीदी है रात दी तारीकी चाहीदी है पर मन नाल संघर्ष करना है उजाला चाहीदा है। अमृत वेला दिन दी शुरुआत है और संध्या शाम दी रात दी शुरुआत है। कदी गौर नाल देखिए जिथे मनुख अपनी जिंदगी दे सवेर लेना चाहता है चानना लेना चाहता है धार्मिक मंदरां दे बूहे अमृत वेले खुलते हैं। मस्जिदां दे दरवाजे मंदरां दे दरवाजे गुरुद्वारियां दे बूहे अमृत वेले खुलते हैं। पर जो अपनी जिंदगी नूं तारीकी नाल भरते ने अचेतपना अपना वधांदे ने मन नूं बेहोशी दी दुनिया च लै जाके तारीख मंडलां विच पहुंचदे ने ऐसे सथलां दे बूहे दरवाजे अक्सर रात नूं खुलदे ने। शराबखाने ने जुए घर ने वैश्याले ने क्लब थिएटर ने इन्हां दी रौनक रात दी है रात दी तारीकी दी है। धन गुरु ग्रंथ साहिब जी महाराज दी बाणी ने सारे जीवन नूं मंडिया है और आप कहिंदे ने कुछ तारीकमई है कुछ प्रकाशमई है। कुछ प्रकाश दी ओर जा रहे है कुछ अंधकार दी ओर जा रहे है। कोई प्रकाश दा प्रेमी है कोई अंधकार दा प्रेमी है। ऐसा सिर्फ मनुखी दुनिया च ही नहीं पशु पंखियां दे च भी है। बहुत सारी बनस्पति है रात नूं खिड़दी है दिन दे उजाले विच सूरज दियां किरणां विच मुरझाई रहिंदी है कुमलाई रहिंदी है। रात की रानी रात का राजा हिमालिया दे बेशतर फुल और इधर आसाम दियां पहाड़ियां ते बहुत सारे फुल रात नूं खिड़दे ने और दुनिया उन्हां फुल्लां नूं वेखण वास्ते जांदी है जो रात दी तारीकी विच खिड़दे ने और दिन दे उजाले विच कुमला के झड़ जांदे ने। पर फुल ओह वी ने जो सवेर होंदिया ही खिड़दे ने और पूर्ण उजाला होंदिया पूर्ण जोबन ते आउंदे ने। दिन नाल संबंध है प्रकाश नाल संबंध है। तो बनस्पति करीबन करीबन ये दो हिस्सों विच वंडी हुई है कुछ प्रकाश नाल खिड़दी है कुछ अंधकार नाल खिड़दी है। अगां चलिए पशुआं दा जगत देखिए पंछियां दा जगत देखिए। उल्लू दी जिंदगी रात दी है चमगादड़ दी उड़ारी रात दी है बेशतर मच्छर इन्हां दी जिंदगी रात दी है बीमारी दे कीटाणु इन्हां दा जीवन रात दा है। रात नूं प्रसन्न हुंदे ने रात नूं उडारियां लांदे ने और अक्सर जिहड़े पशु पक्षी रात नाल अपना संबंध जोड़दे ने देखण दे चाया हिंसक ने मच्छर जीव जंतुओं दा खून पींदे ने बेशतर दरिंदे रात नूं अपनी शिकार ते जो है चलदे ने सप रात नूं खुड दे चों निकल के भ्रमण करदा है ठूमे रात नूं ही भ्रमण करदे ने और दरिंदे रात नूं ही जानवरां ते हमला करके उन्हां नूं चीरदे ने फाड़दे ने लेकिन ऐसा भी है कुछ पशु जगत पंछी पोह फुटदे आ उठदे ने और दिन भर अपनी चर्या विच लीन होके जीवन नूं प्रकाश विच बतीत करदे ने सब कुछ प्रकाश दे जो है करके प्रसन्न होंदे ने खुश होंदे ने चिड़ी चवगी पोह फुटी वगन बहुत तरंग अचरज रूप संतन रचे नानक नामे रंग इधर पोह फुटी इधर चिड़ी ने चह चहाना शुरू कीता इधर पोह फुटी इधर संत दे मन ने भी चह चहाना शुरू कीता इधर चिड़िया ने संगीत छेड़िया इधर संत ने वाहिगुरु दी धुनि छेड़ी इधर चिड़ी ब्रह्म चिंतन दे चलीन होई रोज दी किरिया दे चलीन होई इधर संत परम आनंद समाधि दे चलीन होया और परम आनंद माणदा होया प्रभु दी प्रसन्नता दा पात्र बनया अमृत वेले दी सवेर नाल जिन्हां दा जीवन आरंभ होंदा है मानो सवेर दे उजाले दे प्रेमी ने उजाले दे जो है पुजारी ने उजारे नूं सजदा करदे ने परिक्रमा करदे ने और झुके रहिंदे ने उजाले दे अगों प्रकाश दे अगों तो बेशतर पशु ने पक्षी ने जो दिन नाल अपना संबंध जोड़दे ने जिथे पशु जगत कीड़े मकोड़ियां दा जगत पंछियां दा जगत इस तरह वंडिया होया है मनुखी दुनिया भी वंडी हुई है जिहड़े जीवन प्रकाशमयी ने प्रकाश नाल प्रेम करदे ने ए अक्सर सवेरे ही खिड़दे ने और सवेर इन्हां नूं खेड़ा देंदी है पर जिहड़े जीवन तारीकमयी ने पुरबले संस्कारां करके ए रात नूं ही खिड़दे ने दिन नूं कुमलाए रहिंदे ने मुरझाए रहिंदे ने ए रात नूं ही खिड़दे ने रात इन्हां नूं खेड़ा देंदी है रात इन्हां नूं हुलास देंदी है और इस तरह दे लोगां ने क्लब थिएटर जुए खाने वैश्याले ते शराबखानियां नूं जन्म दित्ता ए लोग ही इन्हां दी रौनक ने और ए रौनक रात नूं बणदी है सारा जीवन इसे तरीके दे नाल जो है आपस दे जो है वंडे होया है एक दिन दी सवेर नाल एक रात दी तारीकी नाल जो है जुड़े होया तो एक गल स्पष्ट हो गई छोटियां छोटियां घटनावां जिंदगी दे बहुत वड्डे पलटे ल्यांदियां ने ए सवेर दा थोड़ा जिहा आनंद थोड़ी जिहा आनंद दी झलक भी जिस दे अंदर पैदा हो जांदी है ओ पूर्ण प्राप्ति दे मार्ग ते चल पैंदा है तो उस नूं एक गल दी समझ आ जांदी है मन नाल संघर्ष कीते बिना उस परम आनंद दी प्राप्ति करनी बहुत औखी है बाधा मन दिए रस्ते च रुकावट मन दिए और कुछ भी नहीं रात दी तारीकी दा जिन्हां दा जीवन है कई दफा इन्हां दे मन इतने तारीकमयी हो जांदे ने पशु पक्षियों दी तरह हिंसक हो जांदे ने जैसे उल्लू रात नूं सुते पंछियों दे आलणे च जाके अंडे चुक लैंदा है छोटे छोटे उन्हां दे बच्चे चुक लैंदा है खांदा है हू बहू डाकू कातल दुराचारी इन्हां सारियां दा कर्म रात दी तारीकी दे च है इन्हां नूं सफलता भी रात दी तारीकी देंदी है अंधकार देंदी है इन्हां नूं अपने कम दी पूर्ति लई पाया तकमील तक कम नूं ले जाण लई अंधकार चाहीदा है हनेरा चाहीदा है रात चाहीदी है पर मन नाल संघर्ष करके परम आनंद दी प्राप्ति लई इस तरह दे पुरशां नूं सवेर चाहीदी है उजाला चाहीदा है भावें सवेर पोह फुटी है तो मंदिर दे दीपक जला के बैठणगे बत्ती जला के बैठणगे रोशनी दे उपाशक रोशनी दे मुतलाशी रोशनी दे जो है पुजारी तो दो ही तरह दा मनुखी दुनिया दे च कह लईए संघर्ष है ਜੋ ਆਪਣੇ ਮਨ ਨਾਲ ਸੰਘਰਸ਼ ਕਰਕੇ ਪਰਮ ਆਨੰਦ ਤੇ ਪਰਮ ਪਦ ਦੀ ਪ੍ਰਾਪਤੀ ਨਹੀਂ ਕਰ ਸਕੇ ਉਹ ਸਮਾਜ ਨਾਲ ਸੰਘਰਸ਼ ਕਰਦੇ ਨੇ, ਕਾਨੂੰਨ ਨਾਲ ਸੰਘਰਸ਼ ਕਰਦੇ ਨੇ, ਜਗਤ ਨਾਲ ਸੰਘਰਸ਼ ਕਰਦੇ ਨੇ। ਔਰ ਇਸ ਸੰਘਰਸ਼ ਦੇ ਵਿੱਚ ਜਗਤ ਨੂੰ ਚੋਟ ਪਹੁੰਚਦੀ ਹੈ, ਜਗਤ ਨੂੰ ਹਾਨੀ ਪਹੁੰਚਦੀ ਹੈ, ਲੇਕਿਨ ਸੰਘਰਸ਼ਮਈ ਬਿਰਤੀਆਂ ਤੇ ਮਨੁੱਖ ਦੇ ਅੰਦਰ ਹਨ। ਜੋ ਆਪਣੇ ਮਨ ਨਾਲ ਸੰਘਰਸ਼ ਕਰਨ ਨੂੰ ਰਾਜ਼ੀ ਹੋ ਜਾਏ ਸਾਧੂ, ਔਰ ਜੋ ਸਮਾਜ ਦੇ ਨਾਲ ਸੰਘਰਸ਼ ਕਰਨ ਨੂੰ ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਸਮਝਾ ਲਵੇ, ਮਨਾ ਲਵੇ, ਦੁਸ਼ਟ ਹੈ। ਇੰਝ ਕਹਿ ਲਓ, ਪ੍ਰਿਥਵੀ ਤੇ ਜਾਂ ਤੇ ਸਾਧੂ ਨੇ ਜਾਂ ਦੁਸ਼ਟ ਨੇ, ਕਿਉਂਕਿ ਸੰਘਰਸ਼ਮਈ ਬਿਰਤੀਆਂ ਤੇ ਮਨੁੱਖ ਦੇ ਅੰਦਰ ਹੈਗੀਆਂ ਨੇ। ਤੇ ਜੋ ਸਮਾਜ ਨਾਲ ਸੰਘਰਸ਼ ਕਰਦਾ ਹੈ, ਸਮਾਜ ਦੇ ਨਿਯਮ ਤੋੜਦਾ ਹੈ, ਕਾਨੂੰਨ ਨੂੰ ਤੋੜਦਾ ਹੈ, ਮਰਿਆਦਾਵਾਂ ਤੋੜਦਾ ਹੈ, ਔਰ ਤੋੜ ਕੇ ਆਪਣਾ ਮਤਲਬ ਹੱਲ ਕਰਦਾ ਹੈ। ਦੂਸਰੇ ਪਾਸੇ ਜੋ ਸਾਧੂ ਹੈ, ਸਾਧਨਾ ਵਿੱਚ ਲੀਨ ਹੈ, ਮਨ ਨਾਲ ਸੰਘਰਸ਼ ਕਰਦਾ ਹੈ, ਤਾਂ ਮਨ ਨਾਲ ਸੰਘਰਸ਼ ਕੀ ਹੈ? ਲੋਭ ਨਾਲ ਸੰਘਰਸ਼, ਕਾਮ ਨਾਲ ਸੰਘਰਸ਼, ਹੰਕਾਰ ਨਾਲ ਸੰਘਰਸ਼। ਔਰ ਇਹ ਦੇਖਣ ਵਿੱਚ ਆਇਆ, ਇਹ ਸੰਘਰਸ਼ ਮਨੁੱਖ ਇਕੱਲਿਆਂ ਹੀ ਕਰਦਾ ਹੈ, ਇਸ ਵਿੱਚ ਦੂਜਾ, ਤੀਜਾ, ਚੌਥਾ, ਪੰਜਵਾਂ ਸਹਾਇਕ ਨਹੀਂ ਆਉਂਦਾ, ਬਲਕਿ ਬਾਧਕ ਹੀ ਬਣਦਾ ਹੈ। ਤਨਹਾਈ ਚਾਹੀਦੀ ਹੈ, ਇਕਾਂਤ ਚਾਹੀਦਾ ਹੈ। ਰਹੇ ਇਕਾਂਤ ਏਕੋ ਮਨ ਵਸਿਆ, ਆਸਾ ਮਾਏ ਨਿਰਾਸੋ। ਜੋ ਸਮਾਜ ਨਾਲ ਸੰਘਰਸ਼ ਕਰਦਾ ਹੈ, ਇਹਨੂੰ ਦੂਜੇ ਤੀਜੇ ਦੀ ਲੋੜ ਆਉਂਦੀ ਹੈ। ਜੋ ਕਾਨੂੰਨ ਨਾਲ ਸੰਘਰਸ਼ ਕਰਦਾ ਹੈ, ਸੰਸਾਰ ਨਾਲ ਸੰਘਰਸ਼ ਕਰਦਾ ਹੈ, ਇਹ ਆਪਣਾ ਸੰਗਠਨ ਬਣਾ ਲੈਂਦਾ ਹੈ, ਆਪਣੀ ਜਮਾਤ ਬਣਾ ਲੈਂਦਾ ਹੈ, ਗਰੋਹ ਬਣਾ ਲੈਂਦਾ ਹੈ। ਪਰ ਇੱਕ ਗੱਲ ਸੱਚਾਈ ਹੈ, ਦੁਸ਼ਟਾਂ ਦੇ ਗਰੋਹ ਹੋਏ ਨੇ, ਸੰਤਾਂ ਦੇ ਸੰਗਠਨ ਨਹੀਂ ਹੋਏ, ਅਵਤਾਰਾਂ ਦੇ ਸੰਗਠਨ ਨਹੀਂ ਹੋਏ, ਪਰਮ ਪੁਰਖਾਂ ਦੇ ਸੰਗਠਨ ਨਹੀਂ ਹੋਏ। ਇਕੱਲੀ ਜ਼ਿੰਦਗੀ, ਤਨਹਾ ਜ਼ਿੰਦਗੀ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਮੈਂ ਅਕਸਰ ਕਹਿੰਦਾ ਹੁੰਦਾ, ਕੋਈ ਦੇਸ਼ ਪੂਰਨ ਤੌਰ ਤੇ ਰਾਜਨੀਤਕ ਹੋ ਸਕਦਾ ਹੈ, ਪਰ ਕੋਈ ਦੇਸ਼ ਪੂਰਨ ਤੌਰ ਤੇ ਧਾਰਮਿਕ ਨਹੀਂ ਹੋ ਸਕਦਾ। ਕੋਈ ਦੇਸ਼ ਪੂਰਨ ਤੌਰ ਤੇ ਧਨਵਾਨ ਹੋ ਸਕਦਾ ਹੈ, ਪਰ ਕੋਈ ਦੇਸ਼ ਮੁਕੰਮਲ ਤੌਰ ਤੇ ਧਾਰਮਿਕ ਨਹੀਂ ਹੋ ਸਕਦਾ। ਔਰ ਕੋਈ ਦੇਸ਼ ਮੁਕੰਮਲ ਤੌਰ ਤੇ ਸਮਾਜਿਕ ਹੋ ਸਕਦਾ ਹੈ, ਕੋਈ ਦੇਸ਼ ਪੂਰਨ ਤੌਰ ਤੇ, ਵਿਆਪਕ ਤੌਰ ਤੇ ਧਾਰਮਿਕ ਨਹੀਂ ਹੋ ਸਕਦਾ। ਦੇਸ਼ ਦੀ ਤੇ ਗੱਲ ਛੱਡੋ, ਕੋਈ ਪੂਰੇ ਦਾ ਪੂਰਾ ਪ੍ਰਾਂਤ ਵੀ ਧਾਰਮਿਕ ਨਹੀਂ ਹੋ ਸਕਦਾ, ਕੋਈ ਪੂਰੀ ਦੀ ਪੂਰੀ ਕੌਮ ਵੀ ਧਾਰਮਿਕ ਨਹੀਂ ਹੋ ਸਕਦੀ। ਤੇ ਕੌਮ ਦੀ ਗੱਲ ਬਹੁਤ ਵੱਡੀ ਹੈ, ਕੋਈ ਪੂਰੇ ਦਾ ਪੂਰਾ ਪਰਿਵਾਰ ਵੀ ਧਾਰਮਿਕ ਨਹੀਂ ਆਉਂਦਾ। ਐਸਾ ਦੇਖਣ ਵਿੱਚ ਆਇਆ ਹੈ, ਬੜੇ ਬੜੇ ਅਵਤਾਰੀ ਪੁਰਸ਼ਾਂ ਦੇ ਘਰ ਵਿੱਚ, ਪਰਿਵਾਰ ਵਿੱਚ ਵੀ ਬਹੁਤ ਵੱਡੇ ਅਧਾਰਮਿਕ ਪੁਰਸ਼ ਪੈਦਾ ਹੋਏ। ਕੰਸ ਅਧਾਰਮਿਕ ਹੈ, ਪਰ ਵਕਤ ਦੇ ਅਵਤਾਰੀ ਪੁਰਸ਼, ਦੁਆਪਰ ਯੁੱਗ ਦੇ ਅਵਤਾਰੀ ਪੁਰਸ਼ ਸ੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੇ ਉਹ ਮਾਮਾ ਨੇ। ਲੇਕਿਨ ਸਮੇਂ ਦਾ ਅਧਾਰਮਿਕ ਪੁਰਸ਼, ਪ੍ਰਹਿਲਾਦ ਦੇ ਪਿਤਾ ਨੇ ਹਰਨਾਕਸ਼, ਅਧਾਰਮਿਕ ਪੁਰਸ਼। ਧੰਨ ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਵੱਡੇ ਭਰਾਤਾ ਨੇ ਬਾਬਾ ਪ੍ਰਿਥੀ ਚੰਦ, ਗੁਰਮਤ ਤੋਂ ਬਿਲਕੁਲ ਉਲਟ, ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਦੇ ਵਿਰੋਧੀ, ਸੱਚ ਦੇ ਵਿਰੋਧੀ, ਕੋਮਲ ਹੁਨਰਾਂ ਦੇ ਵਿਰੋਧੀ, ਧਰਮ ਦੇ ਵਿਰੋਧੀ, ਪੂਰੇ ਦਾ ਪੂਰਾ ਪਰਿਵਾਰ ਵੀ ਧਾਰਮਿਕ ਹੋਵੇ, ਇਤਿਹਾਸ ਵਿੱਚ ਐਸਾ ਦੇਖਣ ਨੂੰ ਨਹੀਂ ਮਿਲਦਾ। ਮੀਰਾ ਧਾਰਮਿਕ ਹੈ, ਉਸਦਾ ਪਤੀ ਨਹੀਂ ਹੈ। ਸੁਕਰਾਤ ਧਾਰਮਿਕ ਹੈ, ਉਸਦੀ ਪਤਨੀ ਨਹੀਂ ਹੈ। ਪਰ ਹਾਂ, ਪਤੀ ਧਨਵਾਨ ਹੈ, ਪਤਨੀ ਧਨਵਾਨ ਹੈ, ਪਿਤਾ ਧਨਵਾਨ ਹੈ, ਪੁੱਤਰ ਧਨਵਾਨ ਹੈ, ਸਾਰਾ ਪਰਿਵਾਰ ਧਨਵਾਨ ਹੋ ਸਕਦਾ ਹੈ, ਸਾਰੀ ਕੌਮ ਧਨਵਾਨ ਹੋ ਸਕਦੀ ਹੈ। ਜੈਸੇ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਰੂਹੇ ਜ਼ਮੀਨ ਦੇ ਜਿੱਥੇ ਜਿੱਥੇ ਯਹੂਦੀ ਵਸ ਰਹੇ ਨੇ, ਧਨਵਾਨ ਨੇ, ਚੋਟੀ ਦੇ ਧਨਵਾਨ ਨੇ। ਤੋ ਕੋਈ ਉਮਤ ਪੂਰੀ ਦੀ ਪੂਰੀ ਧਨਵਾਨ ਹੋ ਸਕਦੀ ਹੈ, ਗੁਣਵਾਨ ਹੋ ਸਕਦੀ ਹੈ। ਕੋਈ ਦੇਸ਼ ਪੂਰੇ ਦਾ ਪੂਰਾ ਸੰਪੰਨ ਹੋ ਸਕਦਾ ਹੈ, ਸ਼ਕਤੀਸ਼ਾਲੀ ਹੋ ਸਕਦਾ ਹੈ, ਧਨਵਾਨ ਹੋ ਸਕਦਾ ਹੈ। ਰੂਹੇ ਜ਼ਮੀਨ ਤੇ ਅੱਜ ਤੱਕ ਇੱਕ ਘਾਟ ਬਣੀ ਹੋਈ ਹੈ, ਕੋਈ ਪੂਰੇ ਦਾ ਪੂਰਾ ਦੇਸ਼ ਧਾਰਮਿਕ ਨਹੀਂ ਹੋਇਆ, ਕੋਈ ਪੂਰੇ ਦਾ ਪੂਰਾ ਪਰਿਵਾਰ ਧਾਰਮਿਕ ਨਹੀਂ ਹੋਇਆ। ਧਰਮ ਵਿਅਕਤੀਗਤ ਹੈ, ਨਿੱਜੀ ਹੈ। ਪਿਓ ਨੂੰ ਧਨ ਮਿਲ ਜਾਂਦਾ ਹੈ ਤਾਂ ਸਮਝ ਲਓ ਪੁੱਤਰ ਨੂੰ ਮਿਲ ਗਿਆ, ਪਰ ਪਿਤਾ ਸਮਾਧੀ ਲੀਨ ਹੋ ਗਿਆ, ਲਾਜ਼ਮੀ ਨਹੀਂ ਪੁੱਤਰ ਸਮਾਧੀ ਲੀਨ ਹੋਵੇਗਾ। ਪੁੱਤਰ ਸਮਾਧੀ ਲੀਨ ਹੋ ਗਿਆ ਤਾਂ ਹੁਣ ਲਾਜ਼ਮੀ ਨਹੀਂ ਕਿ परम आनंद पिता दी झोली दे भी जो है पै जाएगा, तो ए निजी है। और यही कारण है कि मन नल जद कोई संघर्ष करन नू चलदा है तो पिता सहायक नहीं हुंदा, ना पत्नी सहायक बनदी है, ना भरा सहायक बनदा है, ना पुत्र सहायक बनदे, बन ही नहीं सकदे। अंदर दी दुनिया, अंदर दी दुनिया विच ये सारा परिवार, ये कौम, ये देश प्रवेश ही नहीं कर सकता। मन नाल संघर्ष कल्या ही करना पेगा। इस वास्ते सत्तवादियां दे टोले नहीं होंदे, डाकुआं दे टोले होंदे ने, दुष्टां दे ग्रोह होंदे ने, चोरां दे ग्रोह होंदे ने, संतां दे नहीं। तनहा कल्ले टावा टावा कहंदे ने चंदन तर ना बन बन साधना पुर पुर माए। हर जंगल विच चंदन दा वृक्ष नहीं है, हर गांव विच हर शहर विच कोई पूर्ण संत नहीं है। किधरे किधरे जंगल विच चंदन है, किसे किसे शहर विच कोई एक अद संत है, बैठा है, अपने मन नाल संघर्ष करके परम आनंद दी प्राप्ति विच लीन है, परमात्मा तक पहुंचन दी जो है कोशिश विच लीन है। तो जिहड़े जिहड़े लोग मन नाल संघर्ष ना कर सके, वह संसार नाल संघर्ष करन नू तत्पर हो गए है। और उन्हां लई समा मददगार बनिया रात दी तारीकी। रात दी तारीकी तो जो डर पैदा हो गया, जो खौफ पैदा हो गया, दरअसल रात खौफनाक नहीं है। रात दी तारीकी विच डाकू, दुराचारी, चोर उस तारीकी दा लाभ उठा के अपना काम कर देने। यही कारण है रात डरावनी बन गई, रात भयानक बन गई। रात दी तनहाई दे किसे एक पासे जाना कोमल लोगां लई औखा हो गया, कठिन हो गया। क्यों? रात दी तारीकी दे चोरां दे ग्रोह हो सकदे ने, डाकुआं दे ग्रोह हो सकदे ने, दुराचारियां दे ग्रोह हो सकदे ने। रात भयानक हो गई, रात डरावनी हो गई। जिन्हां जिन्हां ने भी समाज नाल संघर्ष किया, कानून नाल संघर्ष किया और दुनिया नू दुखद किया, उन्होंने रात दी तारीकी नू वरतिया। जिन्होंने अपने मन नाल संघर्ष किया ते परम आनंद दी प्राप्ति की, उन्होंने अमृत वेले तो मदद ली, सुबह तो मदद ली, अल्लाह दी सुबह, ब्रह्म मुहूर्त तो मदद ली, अमृत वेले तो मदद ली। और वाकई उस समय ने मदद की थी, बड़ी भारी मदद की थी, और बहुत वड्डी सौगात उस पुरुष दी झोली च पा दित्ती। उस समय ने सहायक बनके, मददगार करके बनके, तो होया कि जीवन अमृतमयी हो गया, बोल अमृतमयी हो गए, दृष्टि अमृतमयी हो गई। अमृत वेले ने रोम रोम नु अमृत कर दिता, अमृत वेले ने दृष्टि नु अमृत कर दिता, अमृत वेले ने स्रोत नु अमृत कर दिता, अमृत वेले ने रसना नू अमृतमयी कर दिता, अमृत वेले ने दिल दिमाग नू अमृतमयी कर दिता। सोचनी अमृतमयी हो गई, बोलनी अमृतमयी हो गई, वेखनी अमृतमयी हो गई। भावें प्रभु चिंतन नाल ए सब कुछ होया, पर मदद अमृत वेले दी, ब्रह्म मुहूर्त दी, अलल सुबह दी। किन्ने खुशकिस्मत लोग ने हो जो इस समय तो लाभ उठा के अपने मन नाल संघर्ष करन नू जुट पैंदे ने। धन गुरु नानक देव जी महाराज कहंदे ने, हां संसारिक कामना मन विच रखण वाले किसे वक्त भी इबादत कर सकदे ने, उन्हां दा अपने मन नाल संघर्ष नहीं आउंदा, बल्कि प्रभु दे कोलों कोई मंग आउंदी है, कोई चाहत आउंदी है। वो चाहत अपनी शक्ति नाल, अपने परिवारिक बल नाल उस वस्तु नू पा नहीं सकदे, तो प्रार्थना दे अगों, परमात्मा दे अगों प्रार्थना है। कहिंदे ने जद भी मनुख असफल हो जाए और सफलता उसनू बहुत कोसों दूर दिखाई देवे और अपना बल कम करदा या ना दिखाई देवे, तो फिर वो ईश्वर दे अगों हथ जोड़दा है, हे परिपूर्ण परमात्मा तू मेरी ए इच्छा पूरी कर, तू मेरी ए इच्छा पूरी कर। पर अमृत वेले जो उठ के नाम जप रहा है, वो परमात्मा नू इंज नहीं कहिंदा मेरी ए इच्छा पूरी कर, मेरी ए इच्छा पूरी कर। वो इंज कहिंदा हे प्रभु जो तेरी इच्छा होवे उस विच मैं राजी होवां, जो तेरी रजा होवे اس وچ میں راضی ہوں، بس یہی فرق ہے، ایک سچے عبادت گزار منکھ دے اور ایک دنیا دار منکھ دے چ یہ فرق ہے۔ ایک کہہ رہے ہے، پربھو میں سجدہ کر رہا، میں جودڑی کر رہا، میں تیری عبادت کر رہا، تو میری اے اچھا پوری کر، تو میری اے کامنا پوری کر، تو میری اے کامنا پوری کر۔ کریبن کریبن اسی دیکھتے ہاں ایک پتا بھی سیاح ہے، کس دو تین سال دے بچے دی لوڑ کی ہے، ایک سال دے بچے دی لوڑ کی ہے، اگر ماں نو پتا ہی نہیں، پیو نو پتا ہی نہیں، تو شاید ماں باپ ایویں بن گئے نے، اے ماں باپ ہیں نہیں۔ اس دو تین سال دے معصوم بچے دی واسطوک لوڑاں کی نے ماں سمجھ دی ہے، پیو سمجھ دا ہے، اور اس بچے نو منگ نہیں کرنی پیندی، کیونکہ اجے وچارا منگن جوگا بھی نہیں، ماں پوری کر دی ہے اس دی منگاں نو، پتا پورا کر رہے ہے اس دی جو ہے لوڑاں نو۔ جگت پتا پرماتما نو کیا واقعی نہیں پتا کہ سڈی لوڑاں کی نے، سڈی چاہت کی ہے، اور سمے دے مطابق، عمر دے مطابق، جیون دے مطابق سڈیاں لوڑاں کی ہو سکدیاں نے۔ اگر اے سب کچھ پرماتما نو پتا ہی نہیں، تو جیسے او پتا پتا نہیں کہلا سکدا جو دو تین سال دے بچے دیاں لوڑاں نو نہیں سمجھدا، او پرماتما بھی کیسا پرماتما ہوئے گا؟ اور کیوں کر اس نو پرماتما آکھیا جائے جس نو جیواں دی لوڑاں دا ہی نہ پتا ہوئے؟ دراصل سب دیاں لوڑاں دا اس نو پتا ہے، سب دا اس نو پتا ہے، اور سب دی جھولی چ لوڑاں دے مطابق، اس دی لوڑاں دے مطابق او وستواں پاندا ہے۔ اور اے گرو نانک دی سوچنی بڑی عظیم، واقعی کسے دی جھولی چ دکھ بھی پاندا ہے، یہ دکھ اس دی لوڑ ہوندی، اس تو بنا وہ سنبھلے گا نہیں، اس تو بنا شاید وہ سچیت نہ ہو سکے، اس تو بنا شاید اس دے قدم صحیح مارگ تے جو ہے نہ ہو سکن۔ اس واسطے آتم چنتن کرن والے پرشاں دی بہت پرانے سمے تو یہ سوج سمجھ بنی کہ ہے پریپورن پرماتما، جو تیری اچھا ہے وہ پوری ہو گئے۔ من نال سنگرش کردے آیا پہلی اوستھا انہاں دی اے بندی ہے، اگر واقعی انہاں نو جت پراپت ہو رہی ہے تے میں پھر عرض کراں، من نال سنگرش کی ہے لوبھ نال سنگرش، من نال سنگرش کی ہے کام نال سنگرش، من نال سنگرش کی ہے ہنکار نال سنگرش۔ پتھر نال سر مار کے اودے سوراخ کر دینا، رستہ بنا دینا آسان ہے، اہنکار نال سر ٹکرا کے تے اہنکار نو چکنا چور کرنا کٹھن ہے، اوکھا ہے۔ اہنکار نو چور کر کے جنہاں نے نرنکار دا مارگ بنایا، لوبھ نو مٹی دے ملا کے جنہاں نے سنتوکھ دا دیوا جلایا، کام نو شانت کر کے جنہاں نے اپنے اندر رام نو پرگٹ کیتا، اے بہت وڈے مہابلی لوگ نے، جن مل مارے پنچ سور ویر، ایسو کون بلی رے، کون ہے ایسا ویاپک مہابلی جو انہاں پنجاں نال سنگرش کر کے جت نو جو ہے پراپت ہویا ہوئے۔ تو جد کوئی کام نو جت لیندا ہے رام میں ہی ہو جاندا ہے، لوبھ نو جت لیندا ہے سنتوکھ میں ہی ہو جاندا ہے، ہنکار نو جت لیندا ہے نرنکار دی شکل صورت جو ہے دھارن کر لیندا ہے، ایسا سنگرش اس نو مہان بنا دیندا ہے، اتی جو ہے اتم بنا دیندا ہے۔ تو مارگ زندگی وچ اے دو نے، اکثر ایسا دیکھیا جاندا ہے جیسے پانی نیوان دی طرف اپنے آپ چلدا ہے، منک کھڈ دی طرف، نیوان دی طرف اپنے آپ چل پیندا ہے، کسے سہارے دی لوڑ نہیں، کسے سہائک دی لوڑ نہیں، کسے مددگار دی لوڑ نہیں، جیون دا ویگ اپنے آپ نیوان دی طرف جاندا ہے۔ پر جیون نو بلندیاں تے لے جانا ہے، چڑھائیاں تے لے جانا ہے، سہارے دی لوڑ ہے، آسرا چاہیدا ہے، ایک سمیں دا آسرا، وقت دا آسرا، ایک پربھو دا آسرا، پرماتما دا آسرا، ایک امرت ویلے جاگنا تے ایک پرماتما دا آسرا مل سکے۔ ارداس جودڑی تسے اگے نانکا کھلے کیجے ارداس، کھڑے ہو کے اس دے اگوں تم ارداس کر، جودڑی کر، ہے پربھو آور پنچ ہم ایک جنا، کیوں راکھیں گھر بار منا، اے پربھو او پنج نے میں کلنا، تو میرا سہائک بن، تو میرے نال ہو، تا میں انہاں پنجاں نال متھا مار سکدا، میں کلیا نہیں، اس واسطے کہند نے کیتی ہوئی بندگی او سفل سمجھ لو اگر اندروں ارداس پیدا ہو گئی۔ اے تین پڑاؤ نے پریاس، ارداس، پرساد۔ پرتھم تے پریاس ہی ہے، من نال سنگرش کرن دا، امرت ویلے اٹھنا ہے، جپ ہے، تپ ہے، ستسنگ ہے، بانی دا پاٹھ ہے، ست پرشاں دی صحبت ہے، اے پریاس ہے۔ لیکن یہ پریاس لمبے سمے تک چلدا رہے تے پراپتی کچھ بھی نہ ہوئے تو کہنے ایسی حالت وچ اندروں ارداس پیدا ہوندی، میرا پریاس اگر مینو سفلتا دلا سکتا ہے ادھیاتمک تو پھر پرماتما دا مل پہ گیا، میرا پریاس ایشور دا مل ہے، اتنا میں پریاس کرانگا تو پرماتما دی پراپتی ہو جائے گی؟ نہیں، جد بھی کسی نو پرماتما ملے ہے، پرم آنند ملے ہے،